अध्याय 22 बिन खोमेरा बाखे सोन जाल वोलांडन सोन आकते है तो उंगे इनलो आतो तो वे मुख्य याजक एन शास्त्री या त्या गात कहको को वा या बोदल विचार को एत कहा का त्या लोखा दाक वाटे तो वे बारा प्रेषिता माने योग जो यहूदो जाल इस्कारियो ताखेत त्या माय कवेबू तुरायो तो मुख्य याजक एन शिपाया अधिकारी यहा से निंगी गयो एन त्या थमाय त्याल कहको दो देवा या बदल ते त्याहा रे विचार को यो तो वे त्याल खुशी जाई एन त्याहाय त्याल पैसा देना बोली कोई त्याल तो कबूल जायो एन गोर्दी नाय रोवी तो वे त्याहा थामाय त्याल दोई देना तो सोंदी ए तो लाग्यो पासे जे दिही वोलांडना बेट चोड़ावना जोनावर माना तो बिन खोमिरा बाखे दिही एनो तो वे ते पेत्र एन युहान यहाल एहको आखिन दोवाड़िया का आपाय वोलांडन सोना बोजन को वा या हटी तुमा जाएन आपे हटी तैयारी को त्याहाय त्या लख्या आम हाय त्या तैयारी कैसे को वा ओहड़ी तो मोरजी है ते त्या लख्या देखा तुमा सेरा माय जाय पुरा तो वे पाया वेंडला ले जानारा योग माहो तुम्हाल मेव पड़ी तो जे गा में जाय त्या माय त्या पासला ने जा एन त्या गुआ दोन्याल एहको आखा का गुरजी तुल होधे माल मा चेल्हा रे वोलांडन बोजन कोताई ओहड़ी गावा रहा खोली कैसे है पासे तो तुम्हाल तैयारी कोली मोठी माड़ी देखाड़ी ता तैयारी को आ तो वे त्या गोया एन ते आखल्या पोरमाने त्याल देखाया एन त्याय वोलांड ना तैयारी कोई पासे वेव जाई तो वे तो खा हटी बोठो एन त्या रे प्रेषित भी बोठा तो वे ते त्या लाख्या माये दुख भोगना अगला ई वोलांड ना बोजेन तुम्हारे को वा ओहड़ी मा खूब मोरजे आती कहा का आय तुम्हाला खुका देवा राजा मा ई पुराव ईता हो दू आई ई बोजन पासा को नारो नाई पासे पियालो आ थमा लेन एन उपकारा वाखाननी को इन त्याख्या ओला एन तुम्हा मा या वाटनी को आ कहा का आय तुम्हा लाखू का देवा राजी ताओ हो दू दारखा वेला रोहो या अगला आय पिनारो नाई पासे ते बाखे लेन एन उपकारा वाखाननी को इन ती मुड़ी एन त्याल ती देन आख्या ई मा आंग है ती तुम्हे हटी देवा माई है मा आठवण्या हटी ई को आ त्या पोरमाने बोजन जया तो वे ते पियाल लय नाख्या ओ पियालो मा लोया माय नवो कोरार है ती लोय तुम्हे हटी रेचेवला जाहे पेन देखा माल दो देनारा आथ मा रे मेजाओ है महा पोहो ठोरला प्रमाणे जाहे खोरो पेन ज्या आथे तो दो देवा माय है त्या महा कोली खराब आलो री तो वे आपा माने जो ई कोणारो है तो कुओरी या त्या आपस मा विचार कोता लाग्या आजो आपा माय कु मोठो मानलो जाहे या बदल भी त्यामा वाद जायो तो वे ते त्या लाख्या पारका देशा राजा त्या वो दो निपुण को था एन ज्या त्या वो अधिकार चलार था त्याल त्या बिहिराव उपकार कोणारा एहको आकता पेन तुम्हाय तेहको नाय रोवा तेर तुम्हा माय जो मोठो तो वाहना हरको एन जो पुडारी तो सेवा कोणारा हरको रोवा जोजे मोठो कु खा बोहनारो का सेवा कोणारो खा बोहनारो नाय का आय ते तुम्हा माय सेवा कोणारा हरको हाव मा पारखे माय मा रे टिकी रोयला तुम्हा झेता जेह कोई मा भे माल राज ठोरवी देना तेह कोज आय भी तुम्हार ठोरवी दाहो या हटी का तुम्हा मा राजा माय मा मेजाओ खावा एन पीवा एन राज गादेव बोहिन इसरायला बारा कुवा न्याय कोवा शिमोना शिमोना देखा तुम्हाल गोवा हरका वेरवा या हटी कावे बुते मागनी कोई पेन तो बोरसो कोमी ओए नाई या हटी माये तो हटी रावनी कोली है एन तू फिर है तो वे तो बहाल मजबूत को ते त्या लख्या मालका आय तो आरे बोंदी खाना मा जा हटी एन मोरा भी तैयार हाव ते आख्या पेत्रा आय तू लाखू तू माल वोक्त हो ई तीन दा नकार है ताव हो दू आजे कुकड़ो वहनारो नाई आजू ते त्या लख्या माये तुम्हाल डोपटी जो वी एन चापले लेदावाची दोवाड़िया तो वे तुम्हाल काय कोमी पोड़ील का त्या आख्या नाय ते त्या लख्या पेन आमी तर जापाय डोपटी है ते ती लेवा तेह कोई जो वी भी लेवा एन जापाय तारवाय नाय ते त्या फाड़के वेचीन ती वेचाती लेवा आय तुम्हाल आखू तो गुनेगार हमाय गुनलो तो एह कोई जो शास्त्र लेख है तो मामाय पुरो ओरा जोजे कहा का मा बदल जो गोठी है त्यो त्यो पुरियो इरोई हो त्याहे आख्या मालका देख इही बेन तारवाय है त्यो ते त्याहा लाख्या पुरियो है त्यो पासे तो बाआ येन त्या रोजा ठरवला प्रमाणे जैतुना डोगा असे गयो। एन त्या चेला बी त्या पाहला पाहला ने गया। ते जागे येना तोवे ते त्या लाख्या तुम्हाय पारखेमा पोडवा नाय या हटी प्रार्थना कोआ। पासे त्या माने अंदाजे दोगड़ा टोपा ओल्हे तो दूर गयो। एन ते मांडियो टेकिन एहको प्रार्थना कोई, ओ आबा तो मोरजी ओरिते ओ पियालो मापाने दूर को ओ। तेरी माँ मोरजे परमाने नाय तो मोरजे परमाने ओ आदे। तोवे होरगा माने योग देवदूत येन त्याल गोती देतो ते देखियो। पासे जोलाम दुखी ओन ते खूब काकुत्य को प्रार्थना कोई, तोवे लोया मोठ मोठा ठिपका बुयो पोड़वा एहको त्या गोदारो पोड़े। प्रार्थना कोईन उठ्यो तोवे तो चेल्हा पाईनो, तोवे त्या दुखी जायला आता या हटी हुवी गोयला त्याल देखाया। ते त्या लाख्या नींद कहा लेता, तुम्हाय पारखे मा पोड़वा नाय या हटी उठीन प्रार्थना को आ। तो बोले ओला माइज देखा लोखा टोव ये नो, त्याहा माय यहूदा नवा बारा जहा मने योग दा त्याहा अगला चाले। तो ईसु गुवाला हटी त्या उंघी येनो। ईसु त्या लाख्या यहूदा गुवा लैन महापोहाल दोई देतो का। त्या चमकी जाता त्याहे आमी काय ओरी ई वोखीन त्या लाख्या मालका आम्हाय तारवाय चलाडवा का। त्याहा माने युके मुखी आजका चाकरावय तारवाय चलाडीन त्या जेवो कान कापी टाक्यो। तोवे ईसु आख्या ओल्हा ओ आदा, एन ते त्या कानाल आथलीन त्याल हरा कोया। ज्या मुखी याजक मंदिरा शिपाय एन वडील त्यावय चाली येनला आता त्याहाल ईसु आख्या जेहे कोई लूट मार को उन्हारावय जावा तेहे कोई तुमा तारवायो एन डेंगारा लेन निंग्या काय। आय दिनाय रोज मंदिरा माय तुम्या रे रवू तेरी तुम्हाय मावो आत टाक्यो नाय, पेन ई तुमे वेव एन आंदारा ताबो है। पासे त्याहाय त्याल दोया एन चालाडीन मुख्य आजका गो ले गोया। तोवे पेत्र दूर ने पहला पहला चालतो लाग्यो। त्या बाआ माजे विस आकठा सिलगाडीन योकठा बोठला आता, त्याहा माय पेत्र जाईन बोठो। तोवे योके चाकरे पोहिये त्याल आगे उजवाडा पा बोठलो येईन, त्या असे नजर लावीन आख्या ओ बी त्या आरे आतो। पेन ती नाकारीन ते आख्या बाय आय त्याल वोखू नाय। काही वेवे कोय बिहरे योके त्याल येईन आख्या तू बी त्या मान्यो हा। पेत्रे आख्या इस्मा आय नाय। अंदाजे योग ता जय तोवे आजु योग जा खात्री को आखतो लाग्यो, खोरा कर ओ बी त्या आरे आतो ओ गालीली झेय। पेत्रे आख्या इस्मा तू काय बोलतो ती माल होम जाय नाय। एहकोई तो बोले ओला माइज कुकड़ो वहायो। तोवे मालके फिरीन पेत्रा से नजर लावी एन आजे कुकड़ो वहाय आगला तू तीन दा माल ना कर हे, एहकोई जी मालके पेत्रा लाखलाता ती त्याल आठव्या। पासे तो बाआ जाइन मोठे दुखे को रोडियो। ज्या लोखा इसूल दो ओला आता त्या खराब चेहटा कोता त्याल ठोकेत, त्याहाय त्या डोवा बांधीन त्याल होद्या वोखीन आग तुल कुये ठोक्या। एन जुदे जुदे रीते गाव्यो देन त्याहाय त्या चेहटा कोई। पासे उजावा जाया तोवे लोखा वडील मंडवी मुख्य याजक एन शास्त्री योकठा जाया। एन त्या त्याल त्याहा न्याय सोबाई माय ले जाईन आखता लाग्या तू ख्रिस्त ओरिते आम्हालाक। ते त्या लाख्या माये तुम्हा लाख्या तेरी तुम्हा कोवेज बोरसो दोहा नाय। एन माये होद्या तेरी तुम्हा जवाब देणारा नाय। तेरी या आगला महापोहो होघाने गोतिवान देवा जेवाडी कानी बोही। तोवे त्या होघाय आख्या तेर तू देवा पोहो हा का। ते आख्या तुमा आखता का आय हाव। तोवे त्या आख्या आफाल पुरावा आजू काय गोरेज, आपा पोद्रे या मुये उनाला हेजे।